प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु आशा है यू के इत कार्यक्रम ते मे कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले मार्कनु चोको इमा की दी भी मार्कनु चोको इमा की दी यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले अंधानु कन की इमा सीती अंधानु कन की इमा सीती यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले
प्यारो भाईडिट इत कार्यक्रम तुन केंजन वाले सब भावड़ू नीचे लखनऊ प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तुन नवा सेवा इत कार्यक्रम ते मैं सबता उन्दे बार फिर स्वागत है उन्दे माकुन आशा है कि इमट सब प्रभु यीशु न दया ते अच्छा भलो आईट होए अनि अन्ना भी प्रभु न दया ते बिल्कुल अच्छा भलो अयन उन्दे इत कार्यक्रम तुन केंजन बात ते मैं मन ते बांगे भी विचार वायता होए या फिर मीवा बांगे भी बिनती निवेदन हुए थे इमट माकुन अपनो चिट्ठी थे लिखे किसी को जरूर बताइए अमट मैं हिनाल प्रभु जिन से बिनती कम सिर्फ माँ विश्वास प्रभु पर ही मजबूत आयना चाहिए बोल मीवा सब मुसीबत नु हटे ज्ञानुल अनि अमट मीवांग चिट्ठी ना सर्री उड़ी तोड़ा प्यारो भाईडिट अनि सेलक नेट अमट मीवा सेवा तलाई हमेशा तैयार है उन्हें इमट सब इत कार्यक्रम तबारे थे अपनो संग वाले भी जरूर बताइए इदे माबोल प्रभु यीशु ना सचो भक्ति अनि सेवांत ते वड़ाट भाईडिट अनि सेलक नेट अमट अपनो नेट आयत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु जिन से बिनती कम प्रिय केंजन वाले दोस्ता लुडिट इमट भी ना संग ने सचो मन तल प्रभु यीशु से इहुन बिनती किसी तक माई तुड़ ते वड़ाट भाईडिट इमट सब अपनो काम कुनु मुची ओंडे रंटे कई नु जोड़े किसी इहुन बिनती कम इत पूरो दुनिया तुन बन के आने वाले माउल सच्चो अनि जीव तो प्रभु नी अमट सब ओंदे बार फिर यीशु मसीह ना नाम ते निकरू वाई तलम ओंडे अमर निकुन सच्चो मन तल धन्यवाद सिया तलम की इम माकुन खूब बरकत सीतो नी आउ ने इम सब तुन आशीषिम ओंडे वायन वाले सब दुख तकलीफ अनि मुसीबत तल भी बजे किसी इरतो नी यू सब मादिन लाई भी अमर निकुन जीवा तल खूब धन्यवाद से तुलम प्रभु जी मावा नी से बिनतियान की इस समय ते पवित्र आत्मा तजरिया तल मावा सहायता कीम यू न अमट नी वा सच्चो वचन तुन पड़ा अच्छा तल पुंज सके माई कोम उन्डे येड सब केंजन वाले लुन भी इतल समझ सीम की येड भी नी वा सच्चो वचन तुन पड़ा गहरो तल पुंज सके माई नोड धन्यवाद प्रभु नी इम मावा बिनती तुन केंजती इंगा मट बड़ंग तलेका कोम मावा तलेकन मुन्ने इमा पुंदा तुनी कि माकुन बड़ंग बड़ंग चीज कना कमी आई अमर निकुन सब माधिन लाई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते त ताले कितना आमीन। प्यारो भैडित अनि सेलक नेट माकुन आशा है कि इमट मावा नेट आइत बाइबल अध्ययनता कार्यक्रम तुन केंजन लाई तैयार है इट होए नैन अमट अपनो कार्यक्रम ते नयो नियम तल एफिसिड पाउडर किताब तल रण पाठ ता उन्दी वचन तल अरिकुन मुंद वचन लुगोस अमट नैन अध्ययन की कम तवड़ भाईडिट अनि सेलकनिट इमट अपनो सब काम धंधोनु घड़ी में छोड़ सी प्रभु ईसु ना सच्चो अनि जीव तो वचन तुन के जट प्रभु जी मिवा खेती बाड़ी ते और मिवा सब काम धंधो ते भी खूब बरकत सियानुल प्रभु जी मिवा जीवा ते आनंद खुशी अनि मन ते पुरो शांति सियानुल प्यारो भैडिट अनि सेलकनिट नैन अमट उन्दी ओंडे नयो कार्यक्रम तसंग ने अमट मियो सामनो हाजिर रहियम इस चुड्डोले मशीन रेडियो तजरिया तल इत बखत तल अरिकुन मुन्ने लुगुस मिवा जिंदगी तलाई इत घड़ी खास आशीष के माइताई पवित्र आत्मा ता जरिया तल परमेश्वर मावा नड्डुम ते हाजिर अंदुल उन्डे बोल मी से मांदिंग क्यान लाई इच्छा रितो लाई ये वचन नो इमट सब पड़ा ध्यान तल केंजट प्यारो भाईडी टनी सेलकनिट नैन अमट अपनो कार्यक्रम ते नयो नियम तल इफिसिड पड़ोड़ा किताब तल रण पाठ ना उन्दी वचन तल अरिकुन मून वचन लुगुस अध्ययन की कम प्यारो भाईडी पवित्र बाइबल ते गहुन लिखे माताई अन्ना पौलुस ना परमेश्वर ता मर्जी तल यीशु मसीह नोल रोह तोल चेला नांदन इफिसुस ते मदन वालेड यीशु मसीह नोड पवित्र अनि विश्वासी लोगोड़ नल अनैद चिट्ठी लिखी क्या तो ना मौल दाऊ परमेश्वर अनि प्रभु यीशु मसीह मी परो दया किसी मेकुन शांति सेवल मौल प्रभु यीशु मसीह नोल परमेश्वर दाऊ ना धन्यवाद आई मसीह ने बोल माकुन आगस दीप तंग सब रंग नंग आत्मिक आशीष सीतोल दुनिया तक गड़े माय ना मुन्नेटल बोल माकुन मसीह ने जोड़े किसी तनवा निगाते पवित्र अनि निर्दोष आइले आची एतुल तनवा प्रेम थिन्नल परमेश्वर मुन्नेटल ईसु मसीह ना जरियते माकुन गोदनामा तोड़ मर्ख बन कैले ठहरे किसी मत्तोल बाड़ी की वो न मर्जी अनि खुशी यून मत्ता तन वोल प्यारो मर्री ना जरियते वोल माकुन मुफ्त ते तनवा अजीब दयाता वरदान सीतोल वो नैत दया थे नल वो न बड़ाई क्या तुलम यीशु मसीह न तरुहता न तुड़ जरिया ते माव छुटकारा याने माव पाप को न माफी आसिया नाता तनवाइत असीम दया बोल मा परो वाटसे सीतोल सारो बुद्धि अनि समझ दारी ते बोल तनवा मर्जित लेका तनवा मक्ता मनसा माकुन पुंदा सीतोल बहुन बोल मुनेटल यीशु मसीह न जरिया ते पूरो क्या ले ठहरे किसी मत तोल यानी अद्दे न ठीक वक्त वायन पर रो बादुडे बड़ंग बड़ंग आंद अनि दुनिया ते बड़ंग बड़ंग आंद मसीह ने सब तुन इकट्ठो किया ना परमेश्वर तय मनसा अनि मर्जी तल सब पूरो आसी अंदाता अनि बोल माकुन मसीह ने तन वोड लोगोड़ आई ले इद मर्जी तले का आची ये तोल बहुन बोल मुनेटल ठहरे किसी सीतोल कि अमट मसीह ने पहलो भरोसा क्यान वाले आसी परमेश्वर ता महिमा ता बढ़ाई आयोड़म इमट भी मिवाइद छुटकारा ता सच्चो खुश खबरी केंची मसीहन पर रो विश्वास की तोड़ीट अनि परमेश्वर तनवा वायदा तले का मिकुन पवित्र आत्मा सिसि मी पर रो तनवा छाप लगे की तोल मा ही नल परमेश्वर तवायदा पुट्टिले जमानत आंद अद्दिन से माकुन पक्को भरोसा आईता कि परमेश्वर तोड़ लोगुड़ुन पूरो छुटकारा पुटसी दल वो न बड़ाई आई प्रिय केंजन वालड दोस्ता लोड़ी पवित्र बाइबल ते मुन्ने इहुन भी लिखे माता है अन्ना प्रभु ईसु ने मैं विश्वास ना अनि सब विश्वासी लोगोड़ हिनल मैं प्रेम ता बयान किंस्तो ना इदेन नल अन्ना धन्यवाद क्या ना छोड़े ले केवल पर प्रार्थना कीना के या सुमरन क्या तो ना प्रार्थना इदान कि माँ बोल प्रभु यीशु मसीह नोल परमेश्वर याने महिमा तोल दाऊ मेकुन बुद्धिमानीता आणि वना ज्ञानता आत्मासी वेल किंवा वेळची हुडीले मिवा मन खोले मासी इमट पुन्हा घेट कि बाताल उमेदिनाल ओल मिकून कैसी येतोल आणि वो न लोगोड हिनाल उना बाताल पडा शक्ती आण बाळकी वोन परो विश्वास क्या तोडा निदादे शक्ती आण बद्दे नजरिया ते बोल इसु मसीना सायन पिज्जा वोन पिसुची तातोल आणि आगस दीप ते तनवा जीवनो खाक उचुतोल अगा बोल मसीन सबई राज आणि अधिकार आणि शक्ती आणि प्रभुतान परो ऊचुकीसी अधिकार सितोल आणि जमाना तोड आणि वायन वाले जमाना तोड पडोळ वाले डाल पडोल बने की तोल परमेश्वर सबई मादेनो मसीन अधिकार ते इरतोल आणि मंडली थे नल सबई मांदी परो उन तलत ले का मुखियाल आईले सीतोल मंडली मसीना मेंदुलांद अद्दे नजरिया ते बोल पुरोल आईतोल बहुन बोल भी सब तुन पुरो क्या तोल आणि परमेश्वर मिकुन पिसुची सीतोल बपोड इमट मुन्ने टल वना हुकुम हेले माने की बीट आणि पाप ता कारण सासी मत तोडीट अपोड इमट दुनिया ता बुरो रीतित परो ताग नीट आगास तंग बुरो आत्मा ना मुखिया ना मांदिन माने की नीट बद वोडून ताकसूत आता वोड परमेश्वर ता मांदिन मान हेले के वोड इवन अपलो सबई मत तोड़ मेंदू डबुरो लोभ लालस ता लेखा मनमानो बुरो काम कीन्दट इवन आसी दूसरो लेखा परमेश्वर ता सजत लायक मत तोड़ इत पाठ ता शुरुआत उन्दी चुडोले मांदी उंडे तल आईता है असल तेद इदे न मुन्नेडा पाठ तल जोड़े मायना मांदितुन बते गाता है प्रभु नोल सेवक पौलुस भक्तल ईसु मसीह न सातोड़ इपिटल पिसी तेदे न बारे ते मांदी किसी रह मातोले अदे शक्ति तुन अमट अपनो जिंदगी ते बिहुड़सी रह मातोड़म बोल माकुन इवन बने की तोले बपुड़ा मट अपनो पाप ते निंची मातोड़म प्रभु ईसु ने पिसी हत्तम इपी सासी पिसी तेदा न शक्ति मकता है इस शक्ति तुन ले सोड़ परमेश्वर तुर सेवक अनि सेवक कैन वाले जनिक पड़ा गहरो तल पुनाना चाहे माई तोड़े ले सोंग वर्षा नल मान वाल परमेश्वर तमान शक्ति तबारे ते अनजानो मत तोल इदने बात ते वोन इतल शक्ति तबारे ते पता लागतो बद दुनिया तुन बदले किसी कुन इरसी सके माई थाई ये दुनिया तलाई बड़ंकित बड़ंगत ये जगह तुन सुंदर बनेगित बेग अमट मंत्रोलम इमट पुंतोड़ीट वोले दुनिया तुन पड़ा भयंकर बने किसी सीतुल बेग अमट मत्रोलम बाड़िकी उल मान मान इतल शक्ति सीतुल की बोल इद दुनिया तुन नास किसी वाटतुल नेटा दियांग ने मानवल खतरनाक आसी अंतुले अमट उन जानवर तले का अपनो तला डून रेता ते सड़ुचिकुन इहुने सोचे किसी रह मात्रलम की बेने भी देश बम हल बनिक सके मायो नेटा जमाना ते मानवल पड़ोल खतरनाक आसी अत्तुले उल मानवन अधिकार सिसिकुन पड़ोल दुखी आसी अत्तुल चाहे बांगे भी आई इफिसिर न चिट्ठी ते बिना शक्ति ता बारे ते मांदिवन तोड़े अद इदांद कि बोल प्रभु ईशुन करुं वाया नोल उन हमेशा ता जिंदगी पुट्टल उल साय नबाते भी आत्मा तरूप ते पिसी मंदानोल शक्ति प्रभु ईशु मसीना जरिया तल पुट्टी ताई नैन प्रभु ईशु मसीहल अपनो आप तुन मंडली ता जरिया तल बते क्या तोले परमेश्वर सातल वाले चीज नु अरिकुन वन जिंदो क्या तोले मंडली पवित्र आत्मा ता मंदाना जगान मंदिर इतल जगा मत्ता बेगा बलि तरुताना धार्मिक काम पूरो किंदुर मंडली ईसु मसीह ना बलिदान ता परो बने माताई इंगा बेने भी बलिदान ता जरो थे ले नयो नियम ते इब्रानिन पढ़ोड़ा किताब ಅದನ್ನ ನಾವು ಪಾಡ್ತಾ 25-26 ವಚನ ತೆ ಈಗ ಇವನ್ ಲೇಖೆ ಮಾತಾಯ್ ಪ್ಯಾರು ಭೈಡಿಟ್ ಯದಿ ಮೀ ಕರು ಬೈಬಲ್ ಹೋಯ್ತೆ ಇಮಡ್ ಬಿ ನಾ ಸಂಗ್ನೆ ಈ ವಚನ್ ನು ಹುಡ್ಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತುಡಿಟ್ ಅನ್ನ ಈ ವಚನ್ ನು ಮೀ ನಲ್ ಪಳೆ ಮಾಸಿ ರೇಮಾತೋನ ಯೌದಿ ಡೋಲ್ ಪಡೋಲ್ ಯಾಜಕ್ ಹರ್ ಸಾಲ್ ಉಂದಿಕಾವ ಜಾನ್ವರ್ ಕನ ನತ್ತೂರ್ ಅರಿ ಪರಂ ಪವಿತ್ರ ಜಗತ್ತಿ ಸೋಡಿಸಿ ಅಂದುಲ್ ಪರ್ ಮಸಿ ಬಾರೆ ಬಾರ ತರುತ್ತಾಲೆ ಹೇಳೆ ಅನ್ನೋಲ್ ಇವನ್ ಐವಲ್ ತೆ ದುನಿಯಾತ ಗಳಮಾಯನ್ ಅವ್ವಿನಲ್ ಉನ್ ಬಾರೆ ಬಾರ ದುಃಖ ತಾತನ ಅರ್ವಲ್ ಇವನ್ ಹೇಳೆ ಆಯೋ ಪರಿಂಗ ಎ ಜಮಾನಾ ತ ಆಖರಿ ವಕ್ತೆ ಮಸಿ ಉಂದಿ ಕಾವ ಸಬ್ ತಿನ್ನಲ್ ತನ್ವ ತುನ್ ಚಳಾವ ಬನಿಕ್ಸಿ ತರುಚಿ ಪಾಪ್ಕನು ಮಿಟಿಕಾಲೆ ಉಜಾಗರ್ ಆಶೀರ್ವಾದೋಲ್ ಪ್ರೇ ಕೆಂಜನ್ ವಾಲಡ್ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಅನಮೇಕುನ್ ಉಂದಿ ಮಾಂದಿ ಉಂಡ ಜೋರ್ ಸಿಸಿಕುನ್ ಬತಿಕಾನ ಚಾಯಿ ಮಾಯ್ತೋನ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಧರ್ಮ ತ ಕಾಮ್ನ ರೀತಿ ಮಂಡಲಿ ತುನಲ್ ಸೇವುಲ್ ಬಹುನ್ ಮಂದಿರ್ ತೆ ಮಂಚಿತ ದೂಸ್ರು ಮಾಂದಿ ಮಂಡಲಿ ಕೈದಲ್ ಬನೆ ಕಿ ತಲ್ವಾಲೆ ಮಂದಿರ್ ಅಲಾಯೋ ಸಚ್ಚಿ ಮಾಂದಿ ತೋ ಇದಾನ್ ಕಿಮವಾ ಮೈಂದೂಲಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಂದಿರಾನ್ ಉಂಡ ಪರಮೇಶ್ವರ್ ಹರೇಕ್ ವಿಶ್ವಾಸಿ ನ ಜೀವತೆ ಮಂತೋಲೈ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ನಯೋ ನಿಯಮ ತೆ ಪೈಲೊ ಕ್ರಂಥಸ್ ನ ಕಿತಾಬ್ ಅದನ ಸಾರು ಪಾಡ್ತಾ 19-20 ವಚನ ತೆ ಈಗ ಇಹು ಲಿಖೆ ಮಾತಾಯ್ ಬಳಂಗ್ ಪುನ್ವಿಟ್ ಬಿ ಹಲೆ ಕಿ ಮಿಯ ಮೈಂದುಲ್ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಮಂದಿರಾನ್ ಅನಿಕ್ ಎಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಾಕನಲ್ ಪುಡ್ತುಲ್ ಅನಿ ಮೀರೂಪ ಮಂದತುಲ್ ಈ ಮಟಪ್ನು ಹೆಲೆ ಆಯ್ ಬೇಟ್ ಒಲ್ಮಿ ಕುನ್ ಮೂಲತೆ ಎತ್ತೋಲ್ ಇದನ್ ಹಿನ್ನಲ್ ಮ್ಯಾ ಮೇಂದುಕನು ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಬಳಾಯ್ ತಿನ್ನಲ್ ಇರ್ರಟ್ ತೀಸ್ರು ಮಾಂದಿ ಬೋಳ್ ಮಸಿಯನ್ ಸೆ ಲಕ್ಮತ್ ತೋಳ್ ಓಳು ನುವನ ಕರ್ರುಂ ಅರಿವಾತ್ ತೋಳ್ ಈ ವಿಸಿರ್ ನ ಕಿತಾಬ್ ತೆ ಹಿ ಇದನ್ನ ರಣ್ ಪಾಡ್ತ ತಿರವಚನ್ ತೆ ಇಗ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯ್ ಪರಿಂಗ ಯೀಸು ಮಸೀನೆ ಜೋಳೆ ಮಾಸಿ ಇಮಟ್ ಬೋಳ್ ಲಕ್ಮತ್ ತೋಡಿತ್ ಮಸೀನ ನತ್ತುಡ ಜರಿಯತೆ ಕರುಂ ವಾಸಿ ಹತ್ತೋಡಿಟ್ ಅಮಟ್ ಸುರುತೆ ಇದ್ ಮಾಂದಿತ್ ಪರ ಧ್ಯಾನ್ ಸಿಸಿ ಮತ್ತುಲಂ ಕಿದ್ ಪಾಡ್ತ ಸುರುವಾತ್ ಒಂಡೆ ಮಾಂದಿತಲ್ ಆಯ್ತಾಯ್ ಇದ್ ಮಾಂದಿ ಇದ್ದಿನ ಮುನ್ನಡ ಪಾಡ್ತುನ್ ಜೋಳಕ್ಕೆ ಆತಾಯ್ ಪ್ಯಾರು ಭರಡಿ ತನಿ ಸಿಲಕ್ನಿಟ್ ಪೈಲು ಪಾಡ್ತೆ ಪೌಲುಸ್ ಭಕ್ತಲ್ ಛುಟ್ಕಾರ ತ ಬಾರೆ ತೆ ಮಾಂದಿ ಕಿಸಿರೇ ಮಾಸಿತೋಲ್ ಇದನ್ನ ಖಾಸ್ ಮಾಂದಿ ಮತ್ತ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಕ್ತಿ ಇದ್ದಿ ಶಕ್ತಿ ತ ಕಾರಣ ತಲ್ವಳು ಪಾಪಿನ್ ಜಿನ್ಗೆ ಪುಟ್ಟಿತಾಯ್ ಈಗ ದೂಸ್ರ ಪಾಡ್ತ ಪೈಲು ವಚನ್ ತೆ ಲಿಖೆ ಮಾತಾಯ್ ನಯೋ ನಿಯಮ ತ ಕಿತಾಬ್ ತೆ ಹಿ ರೋ ಮೀಡ್ ಪಡೋಡ ಕಿತಾಬ್ ತೆ ಅದೇನ ಸಯುಂ ಪಾಡ್ತ ಬಾರ ವಚನ್ ತೆ ಪೌಲುಸ್ ಭಕ್ತಾಲ್ ಇಹುನ್ ಬತಿಗಾತೋಲೈ ವಡು ನಜರಿಯತೆ ಪಾಪ್ ದುನಿಯತೆ ವಾತ್ ಅನಿ ಪಾಪ್ ತ ಜರಿಯತೆ ಮೌತ್ ಭಿ ವಾಸಿ ಸಬ್ ಲೋಗುಳ ಪಾಪ್ ಥಿನಲ್ ಮೌತ್ ಸಬ್ ನ ನಡ್ಡುಂ ಪೈಲೆ ಮಾಸಿಯತ್ ಬಪ್ಪೋಳನ್ನ ಅಪ್ನು ಆಪ್ ತ ಬಾರೆ ತೆ ಸೂಚಿಗಾತೋನ ತೆ ಉಂದಿ ಅಚಂಬು ಕಾಮಿ ಸಂಜಮಾಯ್ತೋನ ಬದರಂಗ್ ನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ನ ಕೊನ್ ಆಚಿ ಎತ್ತುಲ್ ಬಲ್ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲ್ ಅನೈಚೋ ಲಗ್ ಮತ್ತೋನ ನಾವುಲ್ ದೌ ಪಳುಲ ಚ ಮಾನುವಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಲೋಗುಳು ಉನ್ವಳು ಇಮಾನ್ದಾರ್ ಮಾನವನ ರೂಪ್ ತೆ ಪುಂದೋಡ್ ಮಗರ್ ಒಳ ವಿಶ್ವಾಸ ಅಲ್ಮತ್ತೋಳ್ ಒಳ ಮಂಡಿ ತ ಖಿಲಾಫ್ ತೆ ಬುರು ವಿಚಾರ್ ಇರ್ರನ್ ವಾಲಳ್ ಮಾನವಲೋಳ್ ಮಂಜಿತೋಳ್ ಒಳ ಮಂಡಿ ತ ದರ್ವಾಜತ್ ಪರ್ರು ಬಪ್ಪೋಡಿ ಬೇಲ್ ಅನ್ನೋಳ್ ಮಗರ್ ನಾಗು ಚುಡ್ಡೋಕ್ ಛವ್ವನ ಇಸ್ಕೂಲ್ ತೆ ಹಂದನ್ ಲೈ ಇಂದೋಳ್ ಒಂಡೆ ಅನ್ನ ಬಿ ಹಂದಾನ್ ಹಲ್ ಚಾಹೆ ಮಾಂದನ್ ಬಪ್ಪೋಳನ್ನ 14 ವರ್ಷ ನೋಲ್ ಮತ್ತೋನ ಅದ್ ಬಖತ್ತೆ ನಾವು ದಾವ್ನ ಮೋತ್ ಆಸಿಯತ್ ಅನ್ನ ಇದ್ ದುನಿಯಾ ತೆ ಬೇಸಹಾರ ಆಸಿಯತ್ ತನ್ ಅನ್ನ ಇದನ್ನ ಬಾತ್ ತೆ ಬೇಗ ಬಿ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ ಲಾತನ್ ಅಗ್ಗ ಅನ್ನ ಉಂದಿ ಪಳ ಪಾಪ್ ತೆ ಅರ್ಸಿಸಿ ತನ್ ಅಗ ನವ ಸಂಗತಿ ಗಲತ್ ಮಾನವಲ್ಲೋಡ್ ಸಂಘ್ನೆ ಆಸಿಯತ್ ಅಗ ವಳು ಮಾನವಲ್ ನಾ ಕುನ್ ಹುಡ್ತುಲ್ ಉಂಡ ಇತ್ತುಲ್ ಇಮ್ಮ ನಾವುಲ್ ಮರಿನ್ ಲೇಖ ದಿಸಿತೋನಿ ಉಲ್ ನಾಕುನ್ ಅಪ್ನು ಸಂಘ್ನೆ ಎಸಿ ಎತ್ತುಲ್ ಉಲ್ಪಳುಲ್ ಪಾಪಿ ಮಾನವಲ್ ಮಂಜಿತುಲ್ उन्ना को नीतल जगह ते वो तुल बेगा 16 साल नोल टूड़न हलंदा ना चाहिए अन अभिमार आसियत तन उंडे रोंचले मतन बपुड़ ना इदेन बारे ते विचार क्या तो ना ते इदे मांदी तुन सोचे क्या तो ना कि परमेश्वर ना कुन बीमार की तुल यदि अन्ना उंडे अग गहने ना ते अन सैतान तबस ते आसियन ने ना अन परमेश्वर तलाई अनि उन चीज के नलाई सासी मत तो ना इदेन बात ते वड़ुल मानवाल ना कुन बते की तुल कि ने कुन ईसु मसीह ने शांति पुट सके माइताई ना लाई इत बच्चो महान दिन मत था अन्ना तो परमेश्वर तक आ खुड़ाना भी हलचाए मादन अन्ना तो परमेश्वर तल लग सोड़ी दन अन्ना तो अपनो गुना अनि पाप ने सासी मत तो ना आदम अद्दे दिया सासी हत्तुल बपोड़ बोल अविश्वास की तुल उंडे प्रभु ना हुकुम तुन अलमाने की बोल प्यारो भाईडी टनी सेलकनिट उल परमेश्वर तक रूम तल लग सोड़ी तुल उंडे अपनो आप तुन मकसूताना कोशिश किया लातुल उल परमेश्वर तक हाक हल उठसी रहमा सितुल इद्दे हालत निटुल स्वभाव वाले मानवन रूपाही बसो दिया आदम परमेश्वर ता हुकुम तुन अलमाने केवल उल परमेश्वर अनि परमेश्वर ता चीज कन लाई सासियत तुल बोल मैंदुल ता रूप ते 900 वर्षांग लुगुस अलसायुल मगर बोल परमेश्वर ता जीवा ता इच्छा तुन कोई किसी सीतुल उल परमेश्वर तल अलग आसीमत तुल मैंदुल ता मौत परान अनि आत्मा तल अलग आईते बपुड़ बोले साइतो लई ते माकुन सिर्फ बुना मैंदुल दिसी ता आत्मा अनि परान अल्दिसो अन्ना तो कबर तल वन सी रहे माइका बोर्ड नव सामनो आयन रोड ओड अपनो गुना अनि पाप ने सातोड़ वाले लोगोड़ आयन रोड प्रभु जी अन्ना शक्ति वाले वचन ता प्रचार किस सके माई तो ना यदि अगनी वा पवित्र आत्मा मंदल सिर्फ पवित्र आत्मा ही येड सातोड़ वाले लोगोड़ से मान दें किसी सके माई तो ले उन्हें लोगोड़ किंच सके माई तो ले अन्य प्रभु ने धन्यवाद क्या तो ना कि पवित्र आत्मा अगापनो गैरो काम तुन की तुल उन्हें सातोड़ लोगोड़ किंच सके मात तो नयो नियम ते ही यहूनल पढ़ो रखी किताब अधेना 16 पाठ ता 8 वचन ते इगाई हुन लिखे माता ही उल्वासी पाप थिनल अनि नेकी थिनल ने न्याय थिनल दुनिया तो लोगोड़ कायल किसी वोड़ा टोड़ी बंद क्या नुल गुना अध्ययन जो आदम की तुल उल परमेश्वर ता हुकुम तुन हलमाने की बोल पाप ता मतलब अपनो इज्जत तुन खोई किसी सियाना अमर परमेश्वर ता काम ते हलव सके मायुम इदमावा हालतान लोगोड़ पाप अने गुना ते सातोड़े सैतान ता जरिया तलवोड़ शक्ति पुट्टी ताई माकुन छुटकारा पुट्टन मुन्ने मावा भी इतले हालत मंजीता बोल मानवन छुटकार हल पुट्टो हरेक वोड़ मानवालो आत्मता रूप ते आतो लई माऊ पिस्तल वाले दिन अच्छा अलमत्ता अमर सब अद्वखत ता आत्मा ता लेका ताका को प्यारो भैडिट मां चाल चलन ए दुनिया तोड़ लोगो लेका ही मंजिता अमर सब बादू डंग शक्ति लेका ताक्षी रहे माची तोड़ा उन्हें हमेशा परमेश्वर ता हुकुम तुन हल माने के अनवाय लड़ मंजी तोड़ा उन्हें सैतान माव जिंदगी ते सर्री बदे किसी रहे माची तोल नंबपुड़ित मसी दुनिया ते अलग आए न मान दी क्या तो लाई ते स्वभाव अनिद दुनिया ता रूप ते अलग आए न मान दी क्या तो लाई अपनो आप तल अनि आत्मा ता रूप ते कीतल वाले पाप अंडे भी भयंकर आई ता है प्यारो भैडिट इमट मावा नेट आयत कार्यक्रम तुनके स्थित माकुनाशा है कि मैं कुनित कार्यक्रम जरूर पसंद वाता हुए इत कार्यक्रम तबारत ते इमट अपनो संग वाले उन जरूर बतेगी केट अने इमट इत कार्यक्रम ता भारत ते वंडे बांगे पुंदाना चाहे माइतोड़ी ठोए ते इमट माकुन अपनो चिट्ठी लेके की केट प्यारो भाईडी टनी सेलक नित इंग मवा नेट आई बाइबल अध्ययन तक कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्ने डा कार्यक्रम तमी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन आशीष से भी
सुनी प्रेम किया है मुझको बचा लिया है सुनी प्रेम किया है मुझको बचा लिया है सुनी प्रेम किया है गीत खुशी के
मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9070803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उंदी बार ओंडे केंजी नट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9070803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com